आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाबाबतची अधिसूचना आज जारी होणार. आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह वापरायला शरद पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाच्या पुणे शाखेचा नियंत्रण कक्ष आणि 2006 मधल्या बनावट चकमक प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाची माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा. आता सविस्तर बातम्या. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यास काल सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. या कायद्याच्या अंमलबजावणीला आव्हान देणाऱ्या 237 याचिकांना 3 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. इंडियन युनियन मुस्लिम लीग, काँग्रेस नेते जयराम रमेश आणि तृणमूल काँग्रेसच्या मौआ मोइत्रा यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी 9 एप्रिलला होणार आहे. बेलारूस भारतासोबत व्यापार, व्यवसाय, पर्यटन आणि सांस्कृतिक संबंध वाढवण्यास उत्सुक आहे. या दृष्टीनं बेलारूसमधील ब्रेस्ट प्रांत महाराष्ट्रासोबत सहकार्य करार करण्यास प्रयत्नशील आहे, अशी माहिती मुंबईतील बेलारूसचे नवनियुक्त वाणिज्य दूत आलियासांद्र मात्सुकोव यांनी दिली. बेलारूसनं मुंबईत प्रथमच आपला स्वतंत्र वाणिज्य दूतावास सुरू केला असून पहिले वाणिज्य दूत मात्सुकोव यांनी काल राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. नुकतीच नवी दिल्लीत बेलारूसच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. या भेटीत ब्रेस्ट प्रांत महाराष्ट्र प्रादेशिक सहकार्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मात्सुकोव यांनी दिली. तर महाराष्ट्र आणि बेलारूसमधल्या विद्यापीठांमध्ये शैक्षणिक सहकार्य, विद्यार्थी आणि प्राध्यापक आदान प्रदान तसंच सांस्कृतिक देवाणघेवाण वाढावी अशी अपेक्षा राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाबाबतची अधिसूचना आज जारी केली जाणार आहे. या पहिल्या टप्प्यात 17 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमधल्या 102 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यात राज्यातल्या रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर या 5 मतदारसंघांचा समावेश आहे. 27 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 28 तारखेला अर्जांची छाननी होणार आहे. या मतदारसंघांमध्ये 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीनं निर्देश दिले आहेत. या निर्देशांचं काटेकोर पालन सर्व संबंधितांकडून केलं जाईल. कुठल्याही प्रकारे पैसे तसंच बळाचा दुरुपयोग निवडणूक प्रक्रियेत होणार नाही यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावं अशा सूचना राज्याचे निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिल्या आहेत. मंत्रालयात ESMS ऍप संदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातली सर्व विमानतळं, रेल्वे स्थानकं, बंदरं, सागरी किनारे या ठिकाणी बारकाईनं लक्ष ठेवावं, संशयास्पद बाबी आढळताच कसून तपासणी करावी, वन विभागानंही तपासणी नाके उभारावेत अशा सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीला अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ किरण कुलकर्णी यांच्यासह संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह वापरायला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. निवडणूक आयोगालाही या नावाला आणि निवडणूक चिन्हाला मान्यता देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार आणि अजित पवार गटातल्या वादावर काल सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम आदेश जारी केला. दरम्यान अजित पवार गटानं आपलं घड्याळ हे चिन्ह वापरण्याबाबतचा निर्णय न्यायालयाच्या अधीन असल्याचं निवेदन जारी करावं असं न्यायालयानं सांगितलं आहे. घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाच्या पुणे शाखेनं पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. हा कक्ष आठवड्याचे 7 दिवस 24 तास कार्यरत असेल अशी माहिती आयकर विभागानं दिली आहे. या कक्षातील 1800-233-0353 अथवा 1800-233-0354 या मोफत दूरध्वनी क्रमांकावर नागरिकांना तक्रार दाखल करता येईल. तसंच 9 4 202-4-4-9-8-4 या व्हॉट्सअप क्रमांकावर देखील तक्रार नोंदवता येईल. या नियंत्रण कक्षात पुण्याबरोबरच पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तक्रारीही स्वीकारल्या जातील. मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हा नियंत्रण कक्ष सुरू राहणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य सरकारनं काल विविध सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन व्यवस्थापकीय संचालक म्हणून तर ठाण्याचे पालिका आयुक्त अभिजित बांगर आणि राज्याच्या जलजीवन मिशनचे अभियान संचालक अमित सैनी यांची मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबईचे पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची बदली सहकार निबंधक आयुक्तपदी करण्यात आली आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्या जागी नागपूर स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बीपी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खेमनार आता पुण्याचे साखर आयुक्त म्हणून काम पाहतील. मतदार जनजागृती अभियानाच्या अंतर्गत काल कोल्हापूर शहरात 10,495 शालेय विद्यार्थ्यांनी मानवी रांगोळी साकारून मतदानाचा संदेश दिला. शहरातल्या 38 पेक्षा जास्त शाळांमधले विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पुणे जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत आहे. या अंतर्गत भोसरी विधानसभा मतदारसंघात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्वच्छता सेवकांना मतदानाची शपथ देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयातर्फे इंद्रायणीनगर, चिखली, जाधववाडी, अंकुशराव लांडगे सभागृह या परिसरातल्या सुमारे 500 स्वच्छता सेवकांनी मतदानाची शपथ घेतली. रायगड लोकसभा मतदारसंघात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या 26,901 जास्त असल्याची माहिती काल जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली. रायगड मतदारसंघातील 2,185 मतदार केंद्रांपैकी 6 केंद्र संवेदनशील आहेत असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत सर्व बँकांनी संशयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवावं असे निर्देश सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी बँक अधिकाऱ्यांना काल बैठकीत दिले. संशयास्पद व्यवहारांची माहिती जिल्हास्तरीय खर्च नियंत्रण समितीला द्यावी, कोणताही निर्णय बँकांनी त्यांच्या स्तरावर घेऊ नये अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली. निवडणूक खर्चाच्या अनुषंगानं 1,00,000 जास्त रकमेच्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांबाबत जिल्हास्तरीय निवडणूक खर्च नियंत्रण समितीला माहिती द्यावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खोंडाघाट तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी सुरू असताना स्थिर सर्वेक्षण पथकाला एका वाहनामध्ये 10,00,000 रुपये रक्कम सापडली. प्राप्तिकर विभागाकडून या रकमेची तपासणी करून पुढील कार्यवाही केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयानं माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना 2006 बनावट चकमक प्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठानं या प्रकरणी सत्र न्यायालयाचा शर्मा यांचा निर्दोष ठरवणारा आदेश रद्द केला आहे. 3 आठवड्यात संबंधित सत्र न्यायालयात हजर होण्याचे आदेश न्यायालयानं प्रदीप शर्मा यांना दिले आहेत. 2006 छोटा राजन टोळीचा कथित हस्तक लखन भैया पोलिसांशी झालेल्या बनावट चकमकीत मारला गेला होता. 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत काल पुण्यात हॉकी मणिपूरनं हॉकी उत्तराखंडवर 11-2 असा सहज पराभव करताना सलग 3र्या विजयासह अंतिम 8 संघांमध्ये धडक मारली. आता बाद फेरी त्यांची गाठ हॉकी महाराष्ट्राशी पडेल. हॉकी मध्य प्रदेश विरुद्ध पश्चिम बंगाल, हरियाणा विरुद्ध ओडिशा आणि झारखंड विरुद्ध मिझोरम यांच्यात उपांत्यपूर्व फेरीतील सामने आज रंगणार आहेत. हवामान. गडचिरोलीत काल दुपारी पावसानं हजेरी लावली. पुढील 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाबाबतची अधिसूचना आज जारी होणार. आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह वापरायला शरद पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाच्या पुणे शाखेचा नियंत्रण कक्ष आणि 2006 बनावट चकमक प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाची माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.